आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सर्वत्र होलिकोत्सवाचा उत्साह। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लेहमध्ये सैनिकांसमवेत साजरी केली होळी। योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक सुधारणांमुळे देश कोविड संकटातून लवकर सावरला असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। भारतीय इक्विटी बाजारात गेल्या महिनाभरात सुमारे 38,000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक। उन्हाळ्यात रुग्णालयातील आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्स बरोबर अहमदाबादमध्ये तर राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जॉईंट्स बरोबर जयपूरमध्ये रंगणार। होळीचा सण आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। उत्तरेकडच्या राज्यांमध्ये होलिकोत्सवाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशासह देशाच्या सर्वच भागात होलिकोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे। मुंबई पुण्यात असलेल्या उत्तर भारतीयांसाठी भारतीय रेल्वेनं अनेक विशेष रेल्वेगाड्या चालवल्या आहेत। परदेशातही होळीचा सण साजरा होत आहे। श्रीलंकेत काल विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं होलिकोत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये अनेक श्रीलंकन नागरिकही सहभागी झाले होते। भारतातील सिंगापूरच्या दूतावासानंही भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। सिंगापूरचे राजदूत सिमोन वॉंग यांनी एक्सवरून या शुभेच्छा दिल्या असून आपल्या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशातील बारसाना इथल्या होळीचे काही फोटोही शेअर केले आहेत। परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर असल्यानं या संदेशाचं विशेष औचित्य आहे। देशभरात उद्या होणाऱ्या धुळवडीचीही जोरदार तयारी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात विशेषतः कोकणात कालपासूनच होळीच्या पालख्या आणि होलिका दहनाची तयारी सुरू झाली आहे। अनेक चाकरमानी होळीनिमित्त आपापल्या गावी गेले आहेत। त्यांच्यासाठी कोकण रेल्वेनं आणि राज्य परिवहन मंडळानं खास गाड्याही सोडल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना होलिका दहन आणि उद्याच्या धुलिवंदनानिमित्त शुभेच्छा समाजमाध्यमावर दिल्या आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेहमध्ये सैनिकांबरोबर होळी साजरी केली। देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैनिक सज्ज असल्यामुळेच देशवासियांचं आयुष्य सुरक्षित असल्याचं ते म्हणाले। कर्तव्य पालनासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे हे सैनिक प्रत्येक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक सुधारणांमुळे देश कोविड संकटातून लवकर सावरला असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्याज बंगळुरू इथं थिंकर्स फोरम या संस्थेतर्फे आयोजित एका सत्रात बोलत होत्या। जागतिक समुदायानंही भारताच्या महामारीच्या काळातल्या कामाचं कौतुक केलं असून भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। कोविड काळात आणि नंतरच्या रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशात अन्नधान्य इंधन आणि खतांच्या किमतीत वाढ झाली। अनेक देशांना त्यासाठी अतिरिक्त निधी द्यावा लागला, मात्र भारतानं याच काळात गरिबांना मोफत अन्नधान्य दिलं। देशातील उद्योजक, शेतकरी आणि युवकांनी दाखवलेल्या धैर्यामुळे कोविड काळानंतर अर्थव्यवस्था सावरण्यास मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं। भारताच्या कोविड काळात सावरण्याच्या कार्यपद्धती जगभरात नावाजली जात असल्याचंही त्या म्हणाल्या। भारतीय समभाग बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीत या महिन्यात लक्षणीय वाढ दिसून आली। फेब्रुवारीत 1,539 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय समभागात 38,000 कोटींची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे। जागतिक बाजारातली सुधारणा आणि भारतातल्या व्यापक आर्थिक सुधारणांमुळे भारतातील संभाव्य तेजीकडे आकर्षित होत परदेशी गुंतवणूकदारांचा कल भारतात गुंतवणूक करण्याकडे असल्याचं दिसत आहे। समभागांव्यतिरिक्त कर्जरोखे बाजारातही 13,223 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदार फंडांनी केली आहे। इंधनावरचं वाढतं अवलंबित्व आणि इंधनाची वाढती कमतरता याकडे लक्ष वेधलं जावं म्हणून मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ अवर साजरा केला जातो। अर्थ अवर निमित्त काल रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत गरजेशिवाय जळणारे दिवे आणि इतर विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर टाळला गेला। यातून दिल्लीत 206 मेगावॅट वीज बचत झाली. दिल्लीसोबतच मुंबई, लंडन, लॉस एंजेलिस, सिंगापूर, दुबई या सर्व ठिकाणी गरज नसलेले दिवे आणि विजेवरच्या उपकरणांचा वापर तासभर थांबवून अर्थवर साजरा झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. उन्हाळ्यात रुग्णालयातील लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात रुग्णालयासाठी संयुक्त मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांची सर्वसमावेशक अग्निसुरक्षा ऑडिट आणि प्रत्यक्ष तपासणी करणे, अग्निधोक्याचा अलार्म, धूरशोधक यंत्र, फायर हायड्रंट्स आणि फायर लिफ्टसह अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे याची खात्री करणं, अपुऱ्या विद्युतभार क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचं निराकरण करणं इत्यादींचा यात समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी 3:30 राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सबरोबर होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आज संध्याकाळी 7:30 गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. काल कोलकात्याच्या ईडन गार्डन्स इथं संध्याकाळी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सनं विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र हैदराबादच्या संघाला 20 षटकात केवळ 204 धावाच करता आल्या. आगामी थॉमस आणि उबेर करंडक स्पर्धेसाठी जागतिक बॅडमिंटन फेडरेशननं लढतींची यादी जाहीर केली आहे. चीनच्या चेंगडू इथं होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे सामने इंडोनेशियाच्या संघाबरोबर होणार असून सी गटामध्ये थायलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा त्यांना सामना करावा लागेल. भारतीय संघानं 2022 इंडोनेशियाला हरवत थॉमस कप जिंकून इतिहास घडवला होता. दरम्यान उबेर करंडक स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंना अ गटात स्थान देण्यात आलं असून त्यांच्याबरोबर चीन, कॅनडा आणि सिंगापूरचे संघ आहेत. जागतिक टेबल टेनिस फिडर बैरूत लेबेनॉनमध्ये आज होणार असलेल्या मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सत्यन ज्ञानशेखरन आणि मालिका बात्रा यांची आकाश पाल आणि पोमेंती बैस्य यांच्याविरोधात लढत रंगेल. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मनुष उत्पलभाई शहा आणि मानव विकास ठक्कर ही जोडी मुदित दानी आणि आकाश पाल यांच्याविरुद्ध खेळेल. महिला एकेरीत श्रीजा अकुला ही दक्षिण कोरियाच्या स्न्यू यो वोन हिच्याविरुद्ध खेळणार आहे. पंजाबमध्ये संगरूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बनावट दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 21 झाली आहे. 20 अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं या घटनेबाबत पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी राज्य पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरिंदर सिंग धिल्लन यांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या फोकस सिटी हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या 133 पोहोचली आहे. रशियन तपास यंत्रणेचा हवाला देत तास या वृत्तसंस्थेनं शोध मोहीम सुरु असल्याचं म्हटलं आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 147 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटशी संलग्न इस्लामिक स्टेट खोरासाननं घेतली असली तरी रशियन सुरक्षा सेनेनं दावा केला आहे की हल्लेखोरांचा युक्रेनशी संबंध होता आणि हल्ल्यानंतर ते शेजारच्या देशात जात होते. या हल्ल्यात युक्रेनच्या सहभागाचे आरोप हास्यास्पद असल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान इस्लामिक स्टेट खोरासानचा दावा विश्वासार्ह असून या हल्ल्यांना युक्रेन जबाबदार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सर्वत्र होलिकोत्सवाचा उत्साह. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लेहमध्ये सैनिकांसमवेत साजरी केली होळी. योग्य वेळी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक सुधारणामुळे देश कोविड संकटातून लवकर सावरला असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. भारतीय इक्विटी बाजारात गेल्या महिनाभरात सुमारे 38,000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक. उन्हाळ्यात रुग्णालयातील आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्स बरोबर अहमदाबादमध्ये तर राजस्थान रॉयल्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर जयपूरमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.